आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्युरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन व्हिडिओ।
SBI मधील चोरीचा पर्दाफाश झाला असून देणग्यांबाबत सर्व माहिती उपलब्ध असल्याचे उघड झाले आहे। निवडणूक रोखे SBI-कडे सर्व आवश्यक डेटा आहे। नमस्कार, मी रवीश कुमार आहे। स्टेट बँक कागदपत्रे उघड करण्यास नकार देत आहे, विशेषतः ज्यांनी देणग्या दिल्या आहेत। तुम्हाला आठवत असेल की 2019 सरकारी मंत्र्यांनी ही कागदपत्रे उघड केलीच पाहिजेत असा आग्रह कसा धरला होता। मात्र निवडणूक रोख्यांची कागदपत्रे उघड करण्याची वेळ आल्यावर त्यांनी टाळाटाळ केली। कागदपत्रे उघड न करण्याचा त्यांचा निर्धार दिसत आहे। पत्रकार नितीन सेठी आणि तपस्या यांनी इलेक्टोरल बॉन्ड्सवर अहवाल दिला आहे असे सांगून की न्यायालयीन युक्तिवादाची तयारी करताना सरकारने नमूद केले की खरेदीदाराचा रेकॉर्ड नेहमीच बँकिंग प्रणालीमध्ये राहतो आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हा कोणत्याही तपास संस्थेद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो। तरीही बँकेने आता दावा केला आहे की ते कागदपत्रे उघड करणार नाहीत। ADR या निवडणूक देणग्यांवर नजर ठेवणाऱ्या संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। वकील प्रशांत भूषण यांनी प्रतिनिधित्व केलेले ADRने विनंती केली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाची जाणीवपूर्वक अवहेलना केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विरोधात अवमानाची कारवाई सुरू करावी। आपल्या अवमान याचिकेत ADR असा युक्तिवाद करते की SBIचे अपील पूर्णपणे आणि #39 दुर्भावनापूर्ण आणि #39 आहे आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी पारदर्शकतेच्या प्रयत्नांना अडथळा आणण्याचे उद्दिष्ट आहे। ADR असेही नमूद करते की स्टेट बँक ऑफ इंडियाकडे इलेक्टोरल बॉन्ड्सची माहिती त्वरित संकलित करण्यासाठी आणि उघड करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आहेत, ज्यामुळे अहवाल तयार करणे सुलभ होते। मात्र बँकेने केवळ नागरिकांचा जाणून घेण्याचा अधिकारच दडपला नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारालाही आव्हान दिले आहे। ADRच्या याचिकेव्यतिरिक्त आज रिपोर्टर्स कलेक्टिव्हमधील नितीन सेठी आणि तपस्या यांनी त्यांच्या चौकशी अहवालात स्टेट बँकेचे सर्व युक्तिवाद खोडून काढले आहेत। सरकारने विनंती केल्यावर स्टेट बँकेने इलेक्टोरल बॉन्ड्सची सर्व माहिती तातडीने पुरवली असली तरी ते न्यायालयाकडून माहिती रोखून धरत आहेत। आम्ही या व्हिडिओमध्ये याबद्दल अधिक चर्चा करू। स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व बाजूंनी स्वतःची छाननी करत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत धीराने पाहावा अशी माझी विनंती आहे। प्रशांत भूषण यांनी याप्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली असून पुढील आठवड्यात तारीख निश्चित केली जाऊ शकते। प्रश्न उद्भवतो, अशा महत्त्वपूर्ण बँकेच्या विश्वासार्हतेशी तडजोड का केली जात आहे? 15 फेब्रुवारीच्या निर्णयानंतर केंद्र सरकार आणि स्टेट बँकेने मौन बाळगले आहे। बँकेने म्हटले आहे की ते 136 दिवसांनी माहिती देईल, लगेच नाही। मोदी सरकार रोज अथक प्रचार करत असताना नागरिकांनी 136 दिवस का थांबावे? या जाहिरातींमध्ये मोदी इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माहितीशिवाय सर्व गोष्टींची हमी देतात। 2018 या माहितीसाठी लढणाऱ्या नागरिकांच्या संघटनांना ती वेळेवर न मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि विलंबाने मिळालेली माहिती यांचे महत्त्व आणि परिणाम कमी होतात। सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड रद्द करताना हे माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करणारे आणि घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे। विलंबित माहिती तिचे महत्त्व आणि परिणाम दोन्ही कमी करते, त्यामुळेच RTI-मध्ये होणाऱ्या छेडछाडीवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे। माध्यमांशी तडजोड केल्यामुळे माहिती मिळविण्यासाठी RTI हा शेवटचा उपाय आहे। RTI अंतर्गत 30 दिवसांच्या आत माहिती पुरविली जावी आणि पहिल्या अपीलला एकूण 75 दिवस 45 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागू नये असे सांगणारा कायदा वाचण्याचा सल्ला दिला जातो। तरीही येथे स्टेट बँक 136 दिवसांची विनंती करत आहे, माहिती तत्काळ प्रदान करावी असे RTI कायद्यात नमूद केले आहे। जर माहितीसाठी वेळ अत्यावश्यक नसता, कायद्याने वेळेवर माहितीच्या तरतुदीला प्राधान्य दिले नसते तर त्याचा पहिल्या ओळीत उल्लेख केला नसता। सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने माहितीच्या अधिकाराचा विरोधाभास दाखवून इलेक्टोरल बॉन्ड अवैध ठरवले। जर March 15 माहिती रोखली गेली तर ती पुन्हा एकदा तुमच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करेल। निवडणूक रोख्यांमुळे भाजपला लक्षणीयरित्या समृद्ध केले आहे, ज्यामुळे तो सर्वात श्रीमंत पक्ष बनला आहे. जगदीप छोकर यांनी नोंदवले की 2012 ते 2017 या 5 वर्षांत भाजपला 3,393 कोटी देणग्या मिळाल्या. बॉन्ड योजना सुरू केल्यानंतर 2019 ते 2023 पर्यंत केवळ 4 वर्षांत पक्षाने केवळ निवडणूक रोख्यांमधून 6,500 कोटींहून अधिक कमावले आणि देणग्या जवळपास दुप्पट केल्या. देणगीदार, त्यांचे रिटर्न आणि गुंतलेल्या कंपन्यांबद्दलचे प्रश्न अनुत्तरित आहेत, परंतु स्टेट बँकेने प्रकटीकरणासाठी 136 दिवसांचा विलंब प्रस्तावित केला आहे. माहिती अधिकार कायद्यामध्ये माहितीच्या विलंबासाठी दंडाचा समावेश आहे, ज्यामध्ये असे सुचवण्यात आले आहे की अवमान दंडाव्यतिरिक्त अशा विलंबाचे परिणाम स्टेट बँकेलाही भोगावे लागतील. स्टेट बँकेसाठी नवीन RTI कायदा करण्याचा विचार केला जात आहे का? 2005 माहिती अधिकार कायदा सरकारी माहितीसाठी नागरिकांच्या विनंत्यांना वेळेवर प्रतिसाद देण्यावर भर देतो, तत्काळ माहिती प्रवेशासाठी पोर्टल ऑफर करतो. 2004 सत्तेवर आल्यानंतर एका वर्षाच्या आत मनमोहन सिंग यांच्या सरकारने हा कायदा लागू केला. सरकारी अनियमिततेचे तपशील स्पष्ट, समजण्यायोग्य भाषेत, अधिकृत गोंधळाची अपेक्षा ठेवून सार्वजनिक प्रवेश सुनिश्चित केला. मोदी सरकारने असा कायदा केला असता का? देणगीदारांची ओळख अस्पष्ट करण्यासाठी RTI तत्वांचे उल्लंघन करणारी निवडणूक बॉन्ड योजना या कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. RTI कायद्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या जीवनासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी महत्त्वाची माहिती 48 तासांच्या आत प्रदान करणे आवश्यक आहे. मतदारांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी आवश्यक असलेले निवडणूक रोखे तपशील या कालमर्यादेत उघड केले जावेत. मग निवडणूक आयोग गप का? एप्रिल 11 ते मे 23 या कालावधीत झालेल्या 2019 निवडणुकीत केवळ 42 दिवसांत 61 कोटींहून अधिक मतांची मोजणी झाली. माहिती मिळण्यास 136 दिवस उशीर झाला, तर 2019 निवडणुकीसाठी मतदार माहितीपूर्ण निर्णय कसे घेऊ शकतात? राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1)(a)च्या विरोधाभासावर प्रकाश टाकून एका याचिकेत युक्तिवाद केल्याप्रमाणे सहभागी लोकशाहीसाठी पारदर्शकता आवश्यक आहे. जर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI डेटा प्रोसेसिंगमध्ये संघर्ष करत असेल, तर अशा कामांमध्ये कुशल निवडणूक अधिकाऱ्यांनी वेळेवर डेटा अपलोड सुनिश्चित करण्यासाठी मदत करावी. आवश्यक 21 दिवसांपेक्षा अधिक 136 दिवसांसाठी बँकेची विनंती अशा मुदतवाढीच्या गरजेबद्दल प्रश्न उपस्थित करते. फक्त 22,217 बॉन्ड्स रिपोर्ट करण्यासाठी 44,434 डेटा सेटच्या बरोबरीने विलंब अन्यायकारक वाटतो. बँक खरोखरच दररोज फक्त 326 डेटा संचांवर प्रक्रिया करू शकते, विशेषतः सर्व माहिती त्याच्या मुंबई शाखेत केंद्रीकृत असताना. ही परिस्थिती पारदर्शकतेचा महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करते, लोकशाही सहभागाच्या सारावर परिणाम करते. घोटाळ्याची तीव्रता समजून घ्या आणि लोकांसमोर उघड होण्यापासून काय रोखले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI जाणूनबुजून माहिती रोखू इच्छिते, असा आरोप प्रशांत भूषण यांनी आपल्या याचिकेत केला आहे. बँकेकडे प्रत्येक बॉन्डचे क्रमांक आहेत, नाव, पत्ता आणि क्रमांकासह खरेदीदाराचे संपूर्ण माहिती KYC तपशील विलंब होऊ नये. SBI वर कोण दबाव आणत आहे? SBI दबावाखाली काम करत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर या बातमीचा विचार करा. नितीन सेठी यांनी नोव्हेंबर 2019 हफपोस्टसाठी अहवाल दिला की सरकारने SBI ला कालबाह्य झालेले रोखे स्वीकारण्याचे आदेश दिले होते, जे कायद्याच्या विरोधात होते. मे 2018 कर्नाटक निवडणुकीच्या निकालानंतर, जेथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही, पंतप्रधान कार्यालयाने अर्थ मंत्रालयाला रोखे खरेदीसाठी 10 दिवसांची विशेष विंडो उघडण्याचे आदेश दिले. हा आदेश देखील विहित कालमर्यादेबाहेरचा होता आणि सेठीच्या अहवालानुसार अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार बँकेने हे रोखे रोखणे हे मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्याच्या विरोधात होते. मुदत संपलेले बॉन्ड्स एनकॅश करण्याची परवानगी मागण्यासाठी बॉन्डधारक पक्षांनी उशिराने SBI कडे संपर्क साधला तेव्हा वित्त मंत्रालयाने हा निर्णय घेतला. हे बॉन्ड कोणत्या पक्षाचे किंवा पक्षांचे आहेत हे अहवालात स्पष्ट केले नाही, परंतु 10 कोटींची देणगी परत करण्यात आली. वित्त मंत्रालयाचे सचिव, ज्यांनी त्या रोख्यांची पूर्तता करण्यास परवानगी दिली, त्यांनी निवडणूक रोख्यांच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आज तेच सुभाषचंद्र गर्ग मीडियामध्ये सांगत आहेत की ही माहिती शोधण्यासाठी एसबीआयला एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागणार नाही. मीडिया ज्यावर वारंवार टीका केली जाते ते आपल्याला याबद्दल माहिती देत आहे का? माध्यमांना या देशातील नागरिकांना अंधारात का ठेवायचे आहे? धर्मावर चर्चा सुरूच आहे तर या मुद्द्यांवर पडदा टाकला जातो. पंतप्रधान अनेक रॅलींमध्ये भातावादाबद्दल बोलतात परंतु त्यांनी निवडणूक रोख्याचा उल्लेख केलेला नाही. आता स्टेट बँक निवडणुकीपूर्वी कागदपत्रे जाहीर करणार नसल्याचे सांगत आहे. एका पक्षाला 6,500 कोटी देणाऱ्या या व्यक्ती कोण आहेत? नितीन सेठी अनेक वर्षांपासून या अहवालाची चौकशी करत आहेत. त्यांच्या टीमचे सदस्य तपस्या आणि श्रीगिरीश जालिहाल सारख्या पत्रकारांचे आभार. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा उघड झाला. नितीनच्या टीमने हजारो पानांच्या कागदपत्रांची उजळणी करण्यात महिने घालवले. मुख्य प्रवाहातील माध्यम चॅनेलची आलिशान मुख्यालये असताना प्रभावी पत्रकारिता करणाऱ्यांकडे स्वतःची कार्यालये नसतात. कल्पना करा, घोटाळ्यांना चालना देण्यासाठी, गुंतलेल्यांची ओळख लपवण्यासाठी एक कायदा तयार करण्यात आला होता ज्याला सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवले. पत्रकारांना तुरुंगात का टाकले जाते हे आता तुम्हाला समजले असेल. नितीन सेठीप्रमाणेच आशुतोष नेगीला अंकिता भंडारी हत्याकांडाचे वार्तांकन करताना उत्तराखंडमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. पत्रकारांना वारंवार तुरुंगात टाकले जाते अशा वातावरणात रिपोर्टर्स कलेक्टिव्हची टीम अनुकरणीय पत्रकारिता सुरू ठेवते. अंकिता भंडारी प्रकरणाची चर्चा केल्यामुळे आशुतोष नेगी यांना कठोर शिक्षा झाली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि स्टेट बँकेची भूमिका या दोन्हींबाबत मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये लक्षणीय मौन आहे. 16,000 कोटींचा घोटाळा आणि सरकार आणि काही उद्योगपती यांच्यातील साखळीचा पर्दाफाश करणाऱ्या अहवालात काही स्वारस्य नसल्याचे दिसते. ही बातमी भारतातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचू नये या हेतूने मौन बाळगलेले दिसते. नितीन सेठी आणि तपस्या यांनी त्यांच्या अहवालात दाखवून दिले आहे की जेव्हा सरकारने स्टेट बँकेकडून निवडणूक देणग्यांबाबत माहिती मागवली तेव्हा कायद्यानुसार अशा माहितीची देवाणघेवाण करण्याची परवानगी नसतानाही आदेशाचे तातडीने पालन करण्यात आले. त्यामुळे सरकारला या माहितीची आधी गरज का पडली असा प्रश्न निर्माण होतो. विरोधकांना माहिती का दिली जाऊ शकत नाही? कॉम्रेड लोकेश बत्रा यांनी सर्व कागदपत्रे शेअर करून दाखवून दिले आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने सरकारला निवडणूक रोख्यांची माहिती देण्यास कधीही दिरंगाई केली नाही. काही वेळा ते 48 तासांच्या आत आवश्यक माहिती प्रदान करते. या दस्तऐवजांवरून असे दिसून येते की वित्त मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करून SBI बॉन्ड रिडेम्पशनच्या अंतिम मुदतीच्या 48 तासांच्या आत निवडणूक रोख्यांवरील सर्व डेटा गोळा करू शकते. 2020 पर्यंत SBI ने ही माहिती नियमानुसार वित्त मंत्रालयाकडे पाठवली आहे. प्रत्येक बॉन्ड विमोचनाची अंतिम मुदत पूर्ण झाल्यावर पत्रकार नितीन सेठी काय म्हणतात ते ऐका आणि क्वोट. तुम्ही पाहू शकता की SBI च्या लेटरहेडवर वित्त मंत्रालयाच्या अर्थसंकल्पाच्या संयुक्त सचिवांना बँकेच्या कोणत्या शाखेत किती बॉन्ड्सची पूर्तता करण्यात आली आहे याची माहिती पाठवण्यात आली आहे. ते कसे तपशीलवार नमूद केले आहे? अनेक रोखे भौतिक स्वरूपात आणि किती डिजिटल स्वरूपात खरेदी केले गेले? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पत्र 27 जुलै 2018 आहे आणि त्यात नमूद केले आहे की त्या टप्प्यातील निवडणूक रोख्यांची पूर्तता करण्याची अंतिम तारीख 25 जुलै 2018 होती. म्हणजेच बॉन्डची खरेदी आणि पूर्तता केल्याच्या 2 दिवसांत बँकेने अर्थ मंत्रालयाला सर्व माहिती प्रदान केली होती आणि क्वोट SBI पक्षाने विकत घेतलेल्या आणि रिडीम केलेल्या सर्व बॉन्डचे ऑडिट ट्रेल ठेवते. प्रत्येक बॉन्डवर लिहिलेल्या अनुक्रमांकाद्वारे हा माग ठेवला जातो. 2018 जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा बँकेने बॉन्डला अनुक्रमांक असायला हवा असा आग्रह धरला. या दस्तऐवजांचा रिपोर्टर्स कलेक्टिव्हच्या अहवालात देखील समावेश करण्यात आला आहे ज्यामध्ये बँकेने सरकारला लेखी कळवले आहे की अनुक्रमांकाशिवाय कोणतेही ऑडिट ट्रेल नसेल ज्याद्वारे अंतर्गत नियंत्रण ठेवता येईल. फेब्रुवारी 2018 या दस्तऐवजात तुम्ही पाहू शकता की निवडणूक रोख्यांच्या सुरक्षा मानकांबाबत झालेल्या बैठकीत केवळ अतिनील प्रकाशात दिसणारा क्रमांक छापण्यासाठी अदृश्य फ्लोरोसंट शाईचा वापर केला जाऊ शकतो असे सुचवण्यात आले होते. रिपोर्टर्स कलेक्टिवने आपला अहवाल ज्या कागदपत्रांवर आधारित आहे ते देखील वेबसाइटवर पोस्ट केले आहेत, जेणेकरून तुम्ही ते तपासू शकता. याच स्टेट बँकेने सुप्रीम कोर्टात इलेक्टोरल बॉन्ड्सशी संबंधित सर्व डेटा मुंबई शाखेत असल्याची माहिती दिली आहे. आता देणगी देणारा आणि देणगी घेणारा पक्ष यांचा डेटा वेगवेगळ्या सायलोमध्ये ठेवला जातो, त्यामुळे काळाची गरज आहे. इतका महत्त्वपूर्ण बदल कसा झाला? इलेक्टोरल बॉन्ड्स फक्त फिजिकल स्वरूपातच ठेवले जातील असे कायद्यात लिहिले आहे का? याचा डिजिटल पुरावा नसेल का? KYC फक्त भौतिक स्वरूपात केले आहे का? असे झाले असते तर इतके डिजिटल पुरावे कुठून आले असते? स्पष्टपणे हे प्रकरण गंभीर आहे आणि वाद टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. काही मोठे मुद्दे निर्माण होतील, विषय बदलतील, कसा तरी इलेक्टोरल बॉन्ड घोटाळा जनतेपर्यंत पोहोचू नये. ऑक्टोबर 2017 पासूनचा हा दस्तऐवज सर्वांसमोर आहे. ते RTIद्वारे प्राप्त झाले आहे आणि नितीन सेठी यांच्या अहवालाचा भाग आहे. त्यावर त्यावेळी अर्थसंकल्पी सचिव असलेले प्रशांत गोयल यांची स्वाक्षरी आहे. अर्थ मंत्रालयाने कबूल केले आहे की एखाद्याने बॉन्डची पूर्तता करताच स्टेट बँकेला देणगीदार कोण होते आणि कोणत्या राजकीय पक्षाला पैसे मिळाले हे कळते. बॉन्ड विकत घेतलेल्या व्यक्तीचे नाव नसले तरीही स्टेट बँकेला कळेल, कारण तुम्ही KYC शिवाय बॉन्ड खरेदी करू शकत नाही. स्टेट बँकेचा युक्तिवाद खूपच कमकुवत आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय अवमानाची कारवाई करणार की नाही? स्टेट बँकेला 136 दिवसांचा वेळ मिळेल का? अनेक प्रश्नांची उत्तरे येणे बाकी आहे. याक्षणी येणारे अहवाल दर्शवतात की कोणत्याही परिस्थितीत माहिती रोखली जाईल. आम्ही कुठे पोहोचलो? बँक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाही. या बंधनामागचा खेळ खेळणाऱ्या लोकांना जे हवं ते घडेल असा विश्वास निर्माण झाला असावा. कठपुतळी ढोल वाजवेल आणि जनता नाचत राहील. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.